तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी मोहन आगाशी बोलतो. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. ऍक्शन.
मला वाटतं जैत्री जैच्या पण खूप आठवणी असतील, कारण त्याचीही गाणी खूप फेमस आहेत. त्यातल्या काही आठवणी सांगा ना.
जैत्री जैत करायचं जब्बाने ठरवलं, त्याच वेळेला मणिकॉलनी घाशीरामा सिनेमा केला त्या नावाचा, पण नाटकाशी तसा संबंध नसते. त्याकरता मी केस कापले होते. तेव्हा जब्बाने मला दिली, आता मी कसं करणार, तू काय केस काय कापलीस तू, असं करून त्यांनी घाबरवलं मला. पण त्यांनी मुळात मला घेतलं होतं ते वेगळ्या कारणाकरता असं नंतर मला कळलं, कारण घाशीराममध्ये मी ज्या लयीने नाचत होतो त्याला जैत्री जैत म्युझिकल करायचं होतं. त्यामुळे त्याने ते काम दिलं मला आणि मग मिस्कर होते. आणि त्यामुळं तू आता एक गोष्ट बघ आणि सगळ्या श्रोत्यांनी पण नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. जबमारनी ज्या नाटक केलं ती घाशीराम आणि भास्करनी म्युझिक दिलं तर त्याचं संगीत खूप गाजलं. आनंद मोडकनी पण खूप सिनेमांना नाटकांनी म्युझिक दिलं, पण पडगम जसं गाजलेलं. एक होता विदूषकची गाणी एक, जैतरी जैत नंतर उत्तमोत्तम सगळी गाणी असलेला सिनेमा एक होता विदूषक, ज्याचं संगीत दिग्दर्शक आनंद मोडक आहे. सामनाची गाणी पण भास्करची आहे. जब्बार स्वतः संगीत दिग्दर्शक नसला, त्याला गाता येत नसलं, तरी जसं राज कपूरचं होतं तो बरोबर काम त्याला पाहिजे तसं करून घेण्यात. त्यामुळे तू बघ, हे सगळे संगीत दिग्दर्शक आहेत, पण यांचं सगळं गाजलेलं म्युझिक जे आहे ते सगळं जब्बार बरोबर केलेल्या कलाकृतीच आहे.
क्या बात आहे. आताच्या इंडस्ट्रीमधल्या आता पार्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात वाढल्यात. सक्सेस पार्टी म्हणा किंवा म्युझिक लॉन्च पार्टी म्हणा, ट्रेलर लॉन्च पार्टी म्हणा, अशा अनेक पार्ट्याज आजकाल होतात, कारण आम्हाला सोशल नेटवर्किंग साईटवर ते दिसून येतं. त्या काळातल्या पार्टीज कशा असायच्या आणि असायच्या की नाही?
नाही, आमच्या फिल्मचं कधी व्हायचं नाही, त्यामुळे तू सांगतोय तसा अनुभव मला कमी आहे. हल्लीचं तू सांगतोस ते मला कळतं. हल्ली आपण काय लाईफच एक इव्हेंट करून टाकले, प्रत्येक गोष्ट हिअर अँड नाऊ पुरतीच करून टाकले, त्याला मागं पुढे लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाही आपल्या आयुष्यात. असं झालं आहे आता. पीपल हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स विथ लेस इन्फॉर्मेशन.
सो ट्रू.
या इट अफेक्ट्स यू नो.
भूतकाळात घेऊन जाणाऱ्या आणि इंडस्ट्रीतल्या गोल्डन डेजच्या ह्या आठवणी ऐकत रहा मोहन आगाशे यांच्या गप्पांमधून माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो. बरं, मला सांगा सर की ह्या दरम्यान तुम्ही डॉक्टर की सुद्धा तुमची सुरू होती का? तुम्ही ऍक्टर म्हणून तर ऑलरेडी खूप नावाजलेला होतातच, तोपर्यंत वेळ कसा देऊ शकायचा ह्या गोष्टींना? कारण तुम्ही एफटीआयचे पण मला वाटतं मधल्या काळात डिरेक्टर होतात.
माझ्या बाबतीत ते तसं म्हटलं तर तू बघ सोपं आहे, कारण माझं लग्न झालेलं नाही.
त्याचंही खरं तर मला कारण विचारायचं
आहे. आय हॅव डिमांड्स फ्रॉम माय ओन फॅमिली. तू माझा कासव नावाचा सिनेमा बघ, त्यातलं मी जे कॅरेक्टर केलंय ना, दॅट क्वाईट रिप्रेझेंट्स. ते म्हणतो की आमच्या बेबंद जगण्याची वृत्तीच नव्हती, म्हणजे इच्छा वर काढायच्या, पण जबाबदाऱ्या ओढत असायच्या. आणि त्यातून काय झालं तर माणसं होती ना सांभाळायला घरात, त्यामुळे ते वेगळं आहे, ते कम्पेरेबल नाही आहे. तर वेळ कसा काढला हा प्रश्न आहे. त्यामुळे कसं आहे, माझ्या सोपं होतं. मी नोकरी का घेतली, संध्याकाळ मोकळी पाहिजे नाटक करायला, त्यामुळे 9 ते 6 हॉस्पिटल. प्रायव्हेट प्रॅक्टिस केली असतं तर संध्याकाळी प्रॅक्टिस फुल. मग काय होणार, दे विल लाईक माय 2 legs, दे विल लाईक माय 2 eyes, अँड इट्स व्हेरी नॅचरल बिकॉज वी हॅव एव्हरीथिंग इन टू फॉर बॅलन्स लाईफ. सो आय थिंक आय हॅड अ बॅलन्स लाईफ. तर तिसरं ऍड झालं की ओढा ताण होते. तू माझ्याकडे बघशील तर आय एम सॉर्ट ऑफ सोशली डिसेबल्ड. माझ्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना एक कॉमन अनुभव आहे, काय लग्नाचा, दे कॅन टॉक अबाउट कॉमन एक्सपिरियन्स. एका अंधळ्या माणसाला डोळस माणसं बोलतात ते काही जसं समजत नाही ना, तसं माझं थोडं आहे. त्यामुळे मी सोशली डिसेबल्ड आहे.
पण मला सांगा की लग्न न करण्याचं कारण काय आहे किंवा होतं?
न करण्याचं वगैरे नाही, चालू आहेत प्रयत्न. असं काय करते तू, तू आम्ही शिकत मारून टाकलेला आहेस काय? हा, हे बघ, नातं करायला वेळ लागतो, तो वेळ द्यायला नसल्यामुळे ते निर्माण झाले नाही.
काय आहेत ना यंग ऍट हार्ट. बरं, त्या काळात जेव्हा वॅनिटी वॅन्स नव्हत्या, जेव्हा फार सुविधा नव्हत्या, तेव्हा जैत्र जैत सारखी सुपरहिट फिल्म कशी निर्माण झाली ऐका या एक्सक्लुसिव्ह गप्पा ओनली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफ एम. बजाते रहो. त्या काळात वॅनिटी वॅन्स वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या, सो मला त्या काळातल्या शूटिंगच्या एक्सपिरियन्स बद्दल सांगा ना. काय असायचं सेटवर, कसं तुमचा कॉल टाईम असायचा?
दोन उदाहरण सांगतो. जैत्री जैत मध्ये कॉल टाईम मधला बोंबलायला, तिथं पहिल्या दिवशी आम्ही गेलो तो लोटा घेऊन बाहेर पाठवलं तिकडं करायचं म्हणून. लोकांनी विचारलं ते जे मी कपडे घालून आलो नाग्याचे, तेव्हा कारण त्याची आधी निशांत गेली होती त्यात हाफ पॅन्ट होती. मी सांगितले नाही, सिनेमाच तसं आहे, लो बजेट आहे आणि शिवाय. तर लोकांनी विचारलं याचं फारच बजेट लो दिसतंय, बिनकपड्याचा जो जो सिनेमा तुम्ही करताय ही चेष्टा केली माझी. चार लोकांच्या गेस्ट हाऊसमध्ये आम्ही 20 लोक राहिलो. 7 टेकड्या चढून ते लिंगोबाच्या पाशी पोहोचून शूटिंग केलं. पुढे पुढे तर मला असं वाटलं की सिनेमा जेत येत वॉज अ बाय प्रॉडक्ट ऑफ आवर फिजिकल फिटनेस ट्रेनिंग. तो मुख्य उद्देश होता की आमची प्रकृती चांगली राहावी, व्यायामाची सवय लागावी, असं म्हणण्यासारखी परिस्थिती होती. रेंजच्याकडे मी काम केलंय. द क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट दे गिव्ह इन द रिसोर्सेस दे हॅड वॉज अमेझिंग. रंगदे बसंतीच्या वेळी म्हणतो मोठी टीम, सगळे हे वॉकी टॉकी, प्रत्येकाकडे मोबाईल, कम्युनिकेशनची बॉम्ब, कॉल टाईम दिलेला, हे केलं, पण प्रत्येक बदल झालेला कळायच नाही कोणाला. त्या काळी तू इथं नाहीस जिथं मी आहे, मी तिथं नाही जिथं तू आहेस, तरी माझ्या मनात तू असायचीस, मी विचार करायचो. आता इथं तू आणि मी शेजारी बसतोय, तू तुझ्या मोबाईलवर, मी माझ्या मोबाईलवर, आय एम इन डिफरंट स्पेस डिफरंट टाइम, यू आर इन डिफरंट स्पेस डिफरंट टाइम.
हे इतके उत्तम सायकियाट्रिस्ट का आहेत ना हे कळतं ह्यांच्या बोलण्यातनं. तुमच्याही मनात आहे कुठला प्रश्न जो तुम्हाला ह्यांना विचारायचा आहे किंवा ह्यांच्याकडून उत्तर हवंय, तर मला नक्की मेसेज करा. ऑन माय फेसबुक पेज आर जे श्रुती रेड एफ एम, RJSHRUTII RED FM नावाने माझं पेज आहे, ह्याला नक्की लाईक करा आणि मला मेसेजमध्ये तुमचं शहर कुठलं आहे ते नक्की कळवाल. ऐकत रहा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत लाईट्स कॅमेरा ऍक्शन. बरं, आता मला सांगा की आताच्या फॅन फॉलोईंगमध्ये आणि आधीच्या फॅन फॉलोईंगमध्ये खूप फरक आहे. म्हणजे आताचे फॅन्स म्हणजे फेसबुकवर किंवा जसं मी आधी पण म्हणाले की सोशल नेटवर्किंग साईटवर सगळीकडेच ते यु नो भरभरून मेसेजेस करतील, भेटायला येतील, बर्थडेज सेलिब्रेट करतील, फॅन पेज सुरू करतील, म्हणजे आताचं असेच झालेत फॅन्स. पण तुमच्या काळातली फॅन फॉलोईंग वेगळी असायची.
तुमची लॉन्गेव्हिटी वाढली आहे, पण एकाच आयुष्यात फार छोटी छोटी आयुष्य तुम्ही जगता. न्यूजपेपर सारखं झालं तुमचं, माणूस बघतच नाही, तुम्ही त्याचे फोटो बघता, रस्त्यात फोटो मागतात लोक, जिवंत माणूस आहे तर बघायला वेळ नसतो. वी आर बिझी स्टोरिंग लाईफ दॅन लिव्हिंग लाईफ. मोबाईलचा सगळ्यात झालेला दुष्परिणाम आहे. जगण्याचं किती वेळ तुम्ही याच्यात घालवणार आहात, जगायला काही वेळ ठेवणार का नाही. मला अजूनही समाधानाची बाब अशी आहे, मी स्कूटरनं हिंडतो, मला त्याचं वाईट वाटत नाही. राजा व्यवसाय माझा आवडता नट होतो, काय काम करायचं असते. मी लहान असताना लकडी पुलाच्या याच्यावर सायकल घेऊन त्याला जाताना बघितलं. दी क्वालिटी ऑफ लाईफ वॉज फार मोर इम्पॉर्टंट. मोटर आहे पण आनंद नाही. मी मला आठवतो पहिल्यांदा मला सिनेमाचे पैसे मिळाले, फार श्याम बेनेगलच्या पिक्चरमध्ये काम केलं, हैदराबादला शूटिंग होतं, हैदराबादची पोचमपल्ली साडी फार प्रसिद्ध आहे, म्हणून मी थाटामध्ये आईसाठी साडी घेऊन आलो. आईने कान पेरणे मूर्ख आहेस का तू, तरी मी अशी साडी नेसते का कधी, तेव्हाच मला कळलं. आपण महाग गोष्ट देतो, सत्य सगळ्यात महाग गोष्ट आपण देतो का दुसऱ्याला, वेळ 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 देत नाही आपण लोकांना. आता सो देर आर नॉट नो मटेरियल सबस्टिट्यूट ऍट ऑल फॉर वॉट यू लुक फॉर इन लाईफ, हे मी शिकलो.
मला वाटतं यश हे सोपं असतं कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतं, पण समाधान हे मात्र कठीणच असतं कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. चला आता मला परवानगी द्या इथून जायची कारण माझी इथून बाहेर पडायची वेळ झाली. सो मीन वाईल तुम्ही मला फॉलो करू शकता माझ्या ट्विटर हँडलवर @RJShru RJSHRU या नावाने किंवा इंस्टाग्रामवर RJShruti RJSHRUTII या स्पेलिंगने. चलिए मिलती हूँ आपको कल इसी लोकेशन पर. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुति साइनिंग ऑफ.
Action!
Got it!